सजली चिता जशी भीमाची तशी कुणाची सजलेली नाही, अश्रूंनी भिजली जळण्याआधी तशी कुणाची भिजलेली नाही, अस्थी बुडाली सागरा किनारी परंतु आग सुनी अजूनही भिजलेली नाही। शांत झोपू दे सागरा, शांत झोपू दे सागरा, जग झोपी जाई सार पण उघडा भिवाच दार, जग झोपी जाई सार उघडा भिवाच दार, रात दिन जागला शांत झोपू दे सागरा, शांत झोपू दे सागरा। जानुनी तू घेरे त्याचा प्यागा, झोपायाला दे रे थोडी जागा, जानुनी तू घेरे त्याचा प्यागा, झोपायाला दे रे थोडी जागा, जन्म भर जयाला छळीतच आले तूही नको छळू बाभिमाला, तुझा कारव्याला ताला कोटीचा पिता, त्या जीवाला दे रे तुझा थोडासा गारवा, शांत झोपू दे सागरा, सागरा सागरा झोपू दे सागरा।
बाबा बाबा खरं आहे, बालपणी मला न गवसलेल्या प्रश्नाची उत्तरे मला शोधावी लागते, ज्ञानाने मासाची किंमत ठरते, यावर्णवादी टाचांखाली चिरणारा समाज पाहतो ना तर माझ्या काळजाच्या डोंगराला वणवा भेटतो। बाबा बाबा मी आपली इच्छा पूर्ण करेन, विलायतला जाऊन उच्च शिक्षण घेईन, पिढ्यानपिढ्या लादलेल्या गुलामगिरीच्या श्रृंखला तोडेन, आपल्या अस्पृश्य बांधवांना ताट नजरेने बघण्याची दृष्टी दे। बाबा बाबा खूप शिकेल मी,
काळाने ही केला आमचा घात, शिरावर नेला आमचा हात, काळाने ही केला आमचा घात, शिरावरचा नेला आमचा हात, 6 डिसेंबरची रात ठरली काळी, जीवनात केला या अंधार, ताटा तूट खाली आता गेला दुबळाचा पिता, जशी माय सोडून या गेली तिचा लेकरा। शांत झोपू दे सागरा, शांत झोपू दे सागरा।
हा संपतेचा गाडा मी इथवर आणला, नेता आला तर पुढे न्या, परंतु जर नाही नेता आला तर जेथे आहे तेथेच राहू द्या, माघे नेऊ नका।
शांत कर तुझा तू थोड्या लाटा, झोपला सुभेदाराचा बेटा। शांत कर तुझा तू थोड्या लाटा, झोपला सुभेदाराचा बेटा। किती वर्षाना टाकले हे अंग, चिता चंदनाची केली गादी। सुनील सवे कोटी आता विनवती तुझला, आता तुझा ठाई झोपला भारताचा कोही नूर हिरा। शांत झोपू दे सागरा, शांत झोपू दे सागरा। जग झोपी जाई सार पण उघडा भिवाच दार, जग झोपी जाई सार उघडा भिवाच दार। रात दिन जागला, शांत झोपू दे सागरा, शांत झोपू दे सागरा।